युहानाने लिहिलेले पहिले पत्र अध्याय एक मराठी. युहानाने लिहिलेले पहिले पत्र अध्याय एक. युहानाने लिहिलेले पहिले पत्र अध्याय एक. ख्रिस्तामध्ये प्रगट झालेले सार्वकालिक जीवन. ख्रिस्तामध्ये प्रगट झालेले सार्वकालिक जीवन जे प्रारंभापासून होते, जे आम्ही ऐकले आहे, जे आम्ही आपल्या डोळ्यांनी पाहिले आहे, जे आम्ही न्याहाळिले व स्वहस्ताने चाचपिले, त्या जीवनाच्या शब्दाविषयी आम्ही सांगतो. ते जीवन प्रगट झाले, ते आम्ही पाहिले आहे व त्याची साक्ष देतो. ते सार्वकालिक जीवन पित्याजवळ होते व आम्हास प्रगट झाले, ते तुम्हास कळवितो. जे आम्ही पाहिले व ऐकले आहे ते तुम्हासही यासाठी कळवितो की तुम्हीही आम्हाबरोबर भागी व्हावे. आपली भागी तर पित्याबरोबर व त्याचा पुत्र येशू ख्रिस्त याचबरोबर आहे. तुमचा आमचा आनंद पूर्ण व्हावा म्हणून आम्ही हे लिहितो. परमेश्वर सहवास म्हणजे पापाचा त्याग. परमेश्वर सहवास म्हणजे पापाचा त्याग. जो निरोप आम्ही त्याचपासून ऐकला तो तुम्हास सांगतो, तो हाच की परमेश्वर प्रकाश आहे. त्याच्या ठाई मुळीच अंधार नाही, त्याच्याबरोबर आपली भागी आहे. असे जर आपण म्हणतो आणि अंधारात चालतो तर आपण खोटे बोलतो, सत्याने वागत नाही. पण जसा तो प्रकाशात आहे तसे जर आपण प्रकाशात चालतो तर आपली एकमेकांबरोबर भागी आहे आणि त्याचा पुत्र येशू ख्रिस्त याचे रक्त आपल्याला सर्व पापांपासून शुद्ध करते. आपल्याला पाप नाही असे जर आपण म्हणतो तर आपण स्वतःला फसवितो व आपल्या ठाई सत्य नाही. जर आपण स्वतःची पापे पदरी घेतो तर तो विश्वासू व न्याय आहे म्हणून आपल्या पापांची क्षमा करील व आपल्याला सर्व अधर्मापासून शुद्ध करील. आम्ही पाप केले नाही असे जर आपण म्हणतो तर आपण त्याला लबाड करतो आणि त्याचे वचन आपल्या ठाई नाही.